नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सरकारनं आज लोकसभेत सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2019 पासून सरकारने उत्पादन खर्चापेक्षा 50% नफा देऊन किमान आधारभूत किंमत दर निश्चित केले असल्याचं सांगितलं. नारळ उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे आणि नारळावर होणाऱ्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पुरेसे उपाय करत आहे. ही समाधानाची बाब असल्याचं चौहान म्हणाले. वर्ष 2031-32 पर्यंत देशात विजेची उत्पादन क्षमता 874 गिगावॅट पर्यंत वाढवण्याची योजना असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत सांगितलं. यामध्ये कोळसा, लिग्नाईट आणि सौर पवन तसंच जलविद्युत सारख्या नवीकरणीय स्रोतांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यसभेत उपसभापती हरिवंश यांनी महाकुंभ घटनेवर चर्चा करण्याची मागणी करणारा काही विरोधी सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पुढे सुरू झाली. लोकसभेत आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेवर उत्तर देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत जम्मू आणि काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, गृहसचिव गोविंद मोहन तसंच केंद्रीय गुप्तचर संस्थांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याचा आज 23वा दिवस आहे. काल वसंत पंचमीच्या मुहूर्तावर अमृत स्नानामध्ये 2,57,00,000 भाविक सहभागी झाले होते. आतापर्यंत जवळपास 38 कोटी भाविकांनी संगमावर स्नान केलं आहे. दरम्यान भूतान नरेश, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आज कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले असून त्यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. संगमावर हनुमान मंदिर मध्ये ते पूजा अर्चा करणार आहेत. भूतान नरेश आज महाकुंभ नगरीतल्या केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत. मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 या वर्षाचा 74,427,41,00,000 रुपयांचा आणि 60,65,00,000 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आज पालिका आयुक्त भूषण गगडानी यांना पालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सादर केला. महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 14.19% वाढला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात असून 1,56,00,000 अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. महिलांनी संघटित होऊन आपल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलं आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी नाशिक इथं त्यांनी काल विशेष बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. महिलांचं संघटन यासह विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. पोलीस, वकील आणि डॉक्टर यासारख्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं जनता दरबार आयोजित करणं गरजेचं आहे. तसंच महिलांना कार्यसंस्कृतीत सकारात्मक बदल घडवून एकत्र राहण्यावर भर द्यावा असंही त्या म्हणाल्या. जागतिक कर्करोगादिनानिमित्त नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्य तसंच पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या फेरीत विविध आरोग्य महाविद्यालयातले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं 2022 आणि 2023 या वर्षांच्या विशाखा काव्य पुरस्कारांची काल घोषणा केली. 2022 या वर्षाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीच्या सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तर 2023 पुरस्कार पुण्यातले तान्हाजी बोराडे यांच्या जळताना भुई पायतळी या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात येत्या 6-8 फेब्रुवारी दरम्यान 34व्या फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानमालेत पत्रकार राजू परुळीकर, अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचं व्याख्यान होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10